नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलय ते 8 ऑगस्ट ह्या काळात जातले. गोंयचे पुरातत्व दस्तावेज सुगूर उरचे ह्या खातीर सगळ्या दस्तावेजांचो डिजिटलायझेशन करून ते सांबाळून दवरतले अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. गोंय कर्मचारी भरती आयोगामार्फत भरती जावपी पुलीस उपनिरीक्षकांच्या 187 पदां खातीर 10 ऑगस्टाक पहिली सीबीटी परिक्षा जातली. गोंयचे नाट्य अकादमीन रविंद्र भवन बाळणा वास्को हांच्या जोडपालवान घडून हाडिल्ली नाट्य अकादमी सर्तीचो निकाल जाहीर झाला. आता पुराय खबरो. पावसाळी अधिवेशनात येवपी प्रस्न आनी विधेयकाविशी आमदार तशेंच मंत्र्यांक मार्गदर्शन करपा खातीर पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर पणजेच्या एका हॉटेलांत मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला भाजपा आनी युती आमदारांची बसका जाली. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलय ते 8 ऑगस्ट ह्या काळांत जातले. बसकेक सरकाराक फाटबळ दिवपी आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये आनी आतंकवाद हजर आशिल्ले. मोगोचे फुडारी आनी वीजमंत्री सुदीन ढवळीकार हे गोंयाभर आशिल्ल्यान बसकेक हजर रावपाक शकले ना. कायदो मंत्री अलेक्स इक्वेरा बसकेक हजर नाशिल्ले. तांची प्रकृती सुदारिल्ल्यान अधिवेशना खातीर ते सभाघरांत निश्चितपणान हजर जातले अशें दामू नायक हांणी सांगले. राज्यपालांच्या अभिभाशणाचेर ह्या पयली चर्चा जाल्ल्यान फाटल्या वर्सा परस 3 दीस अंदूचे अधिवेशन उणें केलां अशें दामू नायक हांणी म्हळें. कुंकळेच्या लोकांनी 1583 ह्या वर्सा पुर्तुगेज सत्तेविरोधात दिल्लो लढो हो आशियातलो पयले बंड आशिल्ल्यान कुंकळेच्या इतिहासात संवसारीक पांवड्यार मान्यताय मेळपाची गरज गोंयचे पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी उक्तायला. कुंकळेच्या चिफ्टन्स मेमोरियल थळाचेर कुंकळेच्या 16 महानायकांनी केल्ल्या पराक्रमाचो 422वो स्मृती दीस मनोवपाच्या कार्यावळीत फळदेसाय मुखेल सोयरे आशिल्ले. ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, नाविल्लीचे आमदार उल्हास तुयेकार, कुंकळेचे नगराध्यक्ष लँड्री माश्कारेनस, दक्षिण गोंयची जिल्लाधिकारी एग्नाक्लिटस, पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा, गोंय सुटकी झुजारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाय तशेंच कुंकळी चिफ्टन्स मेमोरियल प्रतिश्ठानाचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स हजर आशिल्ले. राज्य पांवड्यार मनयल्ल्या ह्या सुवाळ्यांत ह्या महानायकांक पुलीस दळाकडच्यान सलामी दिली. ह्या वेळार उलयतना फळदेसाय हांणी गोंयच्या भुरग्यांक गोंयच्या सुटके झुजाची आनी हेर लढ्याची माहिती मेळची ह्या खातीर गोंय सरकारा वतीन एक एनिमेशन सिरीज सुरू करतले आनी तातूंत कुंकळीच्या ह्या लढ्याचो आस्पाव आसतलो अशें सांगलें. गोंयचे पुरातत्व दस्तावेज सुगूर उरचे ह्या खातीर सगळ्या दस्तावेजांचो डिजिटलायझेशन करून ते सांबाळून दवरतले अशी माहिती तांणी दिली. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी ह्या वेळार उलयतना कुंकळेचे महानायक स्मारक 1.5 कोटी रुपया खर्चून सुशोभीत करपाचे आसून ह्या थळाचेर 16 महानायकांचे पुतळे येत्या वर्सभरात उबारतले आनी हे पुतळे सगळ्या कुंकळकारांक उर्बा दितले अशें सांगले. ह्या वेळार संदीप देसाय आनी डायगो कुतिनो हांकां कुंकळीश्री हो पुरस्कार दिवन तर तरणाटे फुटबॉल खेळगडे किगन आल्मेदा हांकां कुंकळी ज्योती हो पुरस्कार भेटयलो. कुंकळी मित्र पुरस्कार मोहन नायक हांकां फावो जालो. गोंय कर्मचारी भरती आयोगामार्फत भरती जावपी पुलीस उपनिरीक्षकांच्या 187 पदां खातीर 10 ऑगस्टा पयली सीबीटी परिक्षा जातली. गोंय कर्मचारी भरती आयोगान परिक्षेची नोटीस जारी केल्या. अंदू म्हळ्यार 2025 वर्सा खातीर सहाय्यक शिक्षक, पीएसआय, तांत्रीक सहाय्यक, ग्रंथपाल मेळून 398 पदां भरपा खातीर जायरात आयोगान दिल्या. ही जायरात मे म्हयन्यात जारी केल्ली. सगळ्या पदां खातीर मेळून सुमार 8500 अर्ज आयल्या. सगळ्या पदां खातीर अर्ज करपाची पयली 23 मे ही निमणी तारीख आशिल्ली. पीएसआय पदां खातीर अर्ज करपाची तारीख 30 मे मेरेन वाडयिल्ली. सहाय्यक शिक्षकांच्या 118 पदां खातीर अर्ज करपाची मुजत वाडून ती 15 जुलय केल्या. कला आनी संस्कृती संचालनालयान 19 ते 21 जुलय मेरेन कला दालन संस्कृती भवन पाटो पणजे हांगा मॉन्सून एक्सप्रेशन ह्या विशयाचेर गोंयच्या कलाकारांच्या चित्रांचे एक खासा प्रदर्शन आयोजित केलां. प्रदर्शनात सहभागी जावपी कलाकारांनी फ्रेम केल्ली आपली 2x5 फुटाची एक कलाकृती वा चित्र 17 जुलय मेरेन संस्कृती भवनात हाडून दिवपाक जाय. प्रवेश अर्ज कला आनी संस्कृती संचालनालयात उपलब्ध आसात. अधिक माहिती खातीर 2404630 वा 2404600 ह्या नंबराचेर संपर्क करचो. गोंयच्या नाट्य अकादमीन रविंद्र भवन बाळणा वास्को हांच्या जोडपालवान नाट्य अकादमी सर्त घडून हाडिल्ली. गोंयच्या वेगवेगळ्या शाळांनी हे सर्तीत वांटो घेतलो आनी पारंपारीक गोंयकार कलाप्रकार नाट्यप्रकारात आपली प्रतिभा दाखयली. हातूंत बामोळेच्या कुजिरा हायस्कुलान सादर केल्ल्या काळ इजरटा ह्या तियात्राक पयलें इनाम मेळ्ळें. अवर लेडी ऑफ द रोजरी हायस्कूल दोनापावला हांणी सादर केल्लें आय क्यू न्हय ई क्यू जाय आनी अवर लेडी ऑफ कार्मेल हायस्कुलान सादर केल्लें वेल ह्या तियात्राक अनुक्रमान दुसरें आनी तिसरें स्थान मेळ्ळें. उत्कृश्ट कलाकारा खातीर चल्या मदीं पयलें इनाम आन्सेलो माश्कारेनस जाल्यार दुसरें इनाम मायकॉन परेरा हाका तर चलयां मदीं पयलें इनाम एंजल फर्नांडीस आनी दुसरें इनाम लानिसा माश्कारेनस हाका फावो जालें. उत्कृश्ट लेखनाचें पयलें इनाम काळीज रट्टा खातीर ऑस्टीन रॉड्रिगीस जाल्यार दुसरें इनाम आय क्यू न्हय ई क्यू जाय हे बरोवपी आंतोनियस डिसोझा हाका फावो जालां. स्पर्धेक फादर लुईस गोम्स, फादर मिल्टन रॉड्रिग्स आनी पिटर वास हांणी परिक्षण केलें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांज वेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा सेवा मंत्री निळकंठ हळर्णकार, सावर्डेचे आमदार गणेश गांवकार आणि हेरांच्या उपस्थितीत मोले धार बांदोड्या हांगा 18 जुलैक सकाळी 11 पशुसंवर्धन खात्याच्या दवाखान्याचे उक्तावण जातले. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 प्रमाण 11वी आणि 12वी वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांक करिअर मार्गदर्शन दिवपाकूच जाय असे सुचयला. या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवन गोय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्कृत तिसवाडी तालुक्यातल्या शाळांखातीर करिअर मार्गदर्शन कार्यशाळा घडून हाडल्या. ही करिअर मार्गदर्शन कार्यावळ 18 आणि 19 जुलैक कला अकादमीच्या मुख्य सभागृहात जातली. गोय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आणि प्रो एड्युकेट LLP आणि जोडपणान ही कार्यावळ घडून हाडल्या. 12वीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांखातीर ही कार्यशाळा सक्तीची असतली अशी माहिती SERT दिल्या. विज्ञान व्यावसायिक आणि कला फाट्याच्या विद्यार्थ्यांखातीर शुक्रारा 18 जुलैक, वाणिज्य फाट्याच्या विद्यार्थ्यांखातीर शेनवारा 19 जुलैक करिअर मार्गदर्शन दितले असे गोय शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक मिघना शिटकाकर हांणी माहिती दिल्या. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे UIDAI पालकांक 7 वर्सां आणि ताच्या वयल्या भुरग्यांखातीर अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पुराय करपाचे आवाहन केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान म्हणा की सध्याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाण 5 वर्सां परस कमी वयाच्या भुरग्यांक विकासात्मक कारणाक लागून बोटांचे ठसे वा बुबुळ स्कॅन दिवपाची आवश्यकता ना. तातून असे म्हणा की एकदा भुरगे 5 वर्सांचे झाले की हे बायोमेट्रिक अपडेट करप गरजेचे असा आणि 5 ते 7 वयोगटात पुराय केल्यावर ही प्रक्रिया फुकट असा. सध्या नियमाप्रमाण जर 7 वर्सांच्या वया उपरांतूय अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट पुराय झाले ना तर आधार क्रमांक निष्क्रिय करपाक शकतात. अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट प्रक्रिया पुराय करपाक UIDAI अशा भुरग्यांक आधारात नोंदणीकृत मोबाईल नंबराचेर SMS संदेश धाडपाक सुरुवात केल्या. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 75व्या वर्साच्या निमतान भारत सरकाराच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय अन्वेषा 2.0 या नावान एक प्रश्नमंजुषा सर्त घडून हाडटा. ही कार्यावळ 18 जुलैक गोव्यातल्या महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांखातीर आयोजित केल्या. इच्छुक महाविद्यालयात त्यांच्या प्राचार्यामार्फत ro.png-fod@nic.in या ईमेलावरवी संपर्क साधपाक शकतात. आयज भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI कौतुक दीस मनयतात. हो दीस जागतिक AI लँडस्केपात देशाच्या वाढत्या भूमिकेचो उत्सव असा. बेंगळुरू आणि हैदराबाद यासारख्या तंत्रज्ञान केंद्रापासून ते ग्रामीण भागामेरेन AI देशातली भलायकी सेवा, शिक्षण, शेती, प्रशासन आणि उद्योगात परिवर्तन घडयता. AI मधली भारताची प्रगती ही वर्सांवर्सां नियोजन आणि त्याच्याचा परिणाम असा. सरकाराच्या AI फॉर ऑल विजन आणि AI खातीर राष्ट्रीय रणनितीचा उद्देश AI वापर फक्त आर्थिक वाढीखातीरच न्हय तर जीवन सुधारपाक, समावेश सुनिश्चित करपाक आणि समानतेक प्रोत्साहन दिवपाक लेगीत असा. भारताचा AI प्रवास 1960च्या दशकात सुरुवातीच्या संगणक विज्ञान संशोधनात सुरू झाला. 1980 ज्ञान आधारित संगणक प्रणाली प्रकल्पांनी एक व्हड पाऊल उखल्ले. 1990च्या दशकात CDAC सारख्या संस्थांनी सुपर कॉम्प्युटिंग आणि सुरुवातीच्या AI कामात प्रगती केली. 2000च्या दशकामेरेन TCS, इन्फोसिस आणि विप्रो सारख्या IT कंपन्यांनी AI गुंतवणूक करपाक सुरुवात केली तर विद्यापीठांनी एक मजबूत प्रतिभा पूल तयार केला. श्रीलंकेत जावपी आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स क्रिकेट लिगात गोंयच्या दोतोरांचो द गोवन ग्लॅडिएटर्स पंगड वांटेकार जातलो. गोवा सुपर बॉडीज पॉवर लिफ्टिंग असोसिएशन हांच्या वतीन राज्य पांवड्यावेल्या सर्तीत शमिता सांतिनेजकर भांगरा पदक मेळोवपा सयत बलवान बायल ठरली. पणजे वेळेच्यान राज्यात फुडले सप्तकभर घोग्यांनी पावस पडूं येता. तशेंच वारें वराक 40 ते 50 किलोमिटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 60 किलोमिटर इतलो वाडूं येता. देखून नुस्तेमारांनी ह्या काळांत खोल दर्यांत वचचें न्हय अशी शिटकावणी दिल्या. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंय विधानसभेचें पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 8 ऑगस्ट ह्या काळांत जातलें. गोंयचे पुरातत्व दस्तावेज सुगरूप उरचे ह्या खातीर सगळ्या दस्तावेजांचो डिजिटलायझेशन करून ते सांबाळून दवरतले अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. गोय कर्मचारी भरती आयोगामार्फत भरती जावपी पुलीस उपनिरीक्षकांच्या 187 पदा खातीर 10 ऑगस्टा पयली CBT परिक्षा जातली. गोंयच्या नाट्य अकादमीन रवींद्र भवन बायणा वास्कोच्या जोडपालवान घडून हाडली. नाट्य अकादमीच्या सर्तीचो निकाल जाहीर झाला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.